ਲੱਗਦੇ ਈਦਾਂ ਜਏ ਰਾਤਾਂ ਵੀ ਸ਼ਬਰਾਤਾਂ ਨੇ ਮੈਂ ਕੀ ਦੱਸਾਂ ਫੇਰ ਪਰਦੇਸੀ ਢੋਲਿਆਂ ਦੀ ਉਹਨਾਂ ਦੀਆਂ ਤੇ ਕੋਲ ਮੇਰੇ ਸੁਨਹਿਰੀ ਯਾਦਾਂ ਨੇ।
ਸਾਰੇ ਭੈਣਾਂ ਭਰਾਵਾਂ ਦੋਸਤਾਂ ਯਾਰਾਂ ਸੱਜਣ ਬੇਲੀਆਂ ਨੂੰ ਲਿਆਕਤ ਨਵਾਜ਼ ਮਲਿਕ ਤੇ ਨਵਦੀਪ ਸਿੰਘ ਦੀ ਤਰਫੋਂ ਸੁਨਹਿਰੀ ਯਾਦਾਂ ਵਿਚ ਅਸਲਾਮ ਅਲੈਕੁਮ, ਸਤਿ ਸ੍ਰੀ ਅਕਾਲ, ਨਮਸਕਾਰ, ਗੁੱਡ ਮਾਰਨਿੰਗ, ਸੁਬਾਹ ਬਖੈਰ ਤੇ ਜੀ ਆਇਆਂ ਨੂੰ। ਉਮੀਦ ਹੈ ਔਰ ਦੁਆ ਹੈ ਕਿ ਅੱਜ ਦਾ ਦਿਨ ਵੀ ਸਾਰੇ ਭੈਣਾਂ ਭਰਾਵਾਂ ਦੋਸਤਾਂ ਯਾਰਾਂ ਤੇ ਸਾਡੇ ਲਈ ਪਿਆਰ ਮੁਹੱਬਤ ਤੇ ਅਮਨ ਦਾ ਪੈਗਾਮ ਲੈ ਕੇ ਆਏਗਾ। ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲੇ ਫਰੀਹਾ ਪਰਵੇਜ਼ ਤੇ ਮੁਅੱਜ਼ਮ ਅਲੀ ਖਾਨ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਦੇ ਵਿਚ ਇਕ ਸੁਫੀਆਨਾ ਗੀਤ ਸੁਣਾਂਗੇ, ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਵਾਪਸ ਆਵਾਂਗੇ ਤੇ ਕੁਝ ਫਰਮਾਇਸ਼ਾਂ, ਕੁਝ ਗੀਤ ਤੇ ਕੁਝ ਗੱਲਾਂ ਬਾਤਾਂ। ਸਾਡੇ ਨਾਲ ਰਹਿਣਾ।
ਜਾਣਾ
ਪਰਵੇਜ਼ ਸਾਹਿਬਾਂ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਦੇ ਵਿਚ ਉਹਨਾਂ ਦਾ ਸਾਥ ਦੇ ਰਹੇ ਸਨ ਮੁਅੱਜ਼ਮ ਅਲੀ ਖਾਨ ਤੇ ਜਨਾਬ ਇਹਦੀ ਗੀਤ ਹੈਗਾ ਹੈ ਹਾਏ ਨੀ ਮੇਰਾ ਬਾਲਮ ਹੈ ਬੜਾ ਜ਼ਾਲਮ ਫਿਲਮ ਸੀ ਦੋ ਲੱਛੀਆਂ ਤੇ ਸੰਗੀਤ ਸੀ ਹੰਸ ਰਾਜ ਬਹਿਲ ਸਾਹਿਬ ਦਾ ਲਿਖਿਆ ਸੀ ਵਰਮਾ ਮਲਿਕ ਸਾਹਿਬ ਨੇ ਤੇ ਆਵਾਜ਼ ਸੀ ਸ਼ਮਸ਼ਾਦ ਬੇਗਮ ਸਾਹਿਬਾ ਦੀ
ਬਾਲਮ ਹੈ ਬੜਾ ਜ਼ਾਲਿਮ ਉਹ ਮੈਨੂੰ ਕਦੀ ਕਦੀ ਕਰਦਾ ਹੈ ਪਿਆਰ ਨੀ ਕਦੀ ਮਾਰਦਾ ਹੈ ਧਮਕਾਂ ਦੀ ਮਾਰ ਹਾਏ ਨੀ ਮੇਰਾ ਬਾਲਮ ਹੈ ਬੜਾ ਜ਼ਾਲਿਮ
You are listening to WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
जी हाँ, मोटर कार का तो मालूम नहीं, लेकिन आपको आपके बंगले तक पहुँचाएंगे जी यानी मॉर्गेजेस के मयंक भटनागर जी। हर तरह की मॉर्गेजेस में करते हैं स्पेशलाइज, वो रेजिडेंशियल हो, कमर्शियल हो, प्राइवेट हो, फर्स्ट या सेकंड मॉर्गेजेस, और या फिर आप हैं फर्स्ट टाइम होम बायर। मयंक भटनागर जी 6477 702 2023 6 2 VA LOC NUMBER 10394।
अयो, इतना खूबसूरत घर।
आपने भी बेसमेंट की रेनोवेशन करवाना है तो रब्ता करो, एक चीता मेरे हाथ में लगा। क्या कमाल की रेनोवेशन और दाम बहुत मुनासिब।
कौन सी रेनोवेशन, टैरिफ लग रहे हैं, भूल जाए सब कुछ।
अरे बाबा चिंता ना करो, नैशिक रेनोवेशन एंड कंस्ट्रक्शन, लीगल बेसमेंट, साइड एंट्रेंस, वॉशरूम, किचन, पेंट, फ्लोरिंग, तमाम काम सिटी परमिट के साथ करवा के देते हैं, बहुत मुनासिब दाम है। और भाई आजमाइश शर्त है, गारंटीड प्रोफेशनल सर्विस। कॉल 416-838-7837
Radio 770 AM, one of the largest AM frequency in Ontario पर अपनी आवाज के जरिए लाखों लोगों से कनेक्ट हो जाएं। Radio 770 AM पर weekdays और weekends के प्रोग्रामों के लिए एयर टाइम अवेलेबल है। मजीद मालूमात के लिए कॉल कीजिए 416-893-2223 या 647-898-6245। You are listening to WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
गीत है गाय मुख तेरा चन्ना, फिल्म है गीत सदा रास्ता। 1974 ਦੀ ਫਿਲਮ ਹੈ, ਮੈਡਮ ਨੂਰ ਜਹਾਂ ਤੇ ਮਹਿਦੀ ਹਸਨ ਸਾਹਿਬ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਦੇ ਵਿਚ ਗਾਇਆ ਗੀਤ ਹੈ। ਸੰਗੀਤ ਦਿੱਤਾ ਸੀ ਅਖਤਰ ਹੁਸੈਨ ਅੱਖੀਆਂ ਤੇ ਲਿਖਿਆ ਸੀ ਸੈਫੁਦੀਨ ਸੈਫ ਸਾਹਿਬ ਨੇ।
ਤੇਰੇ ਬੁਲਾ ਸਾਹਮਣੇ ਗੁਲਾਬ ਨਹੀਂ ਉਜੜਦਾ। ਮਾਰਦਾ ਰਾ ਜਾਂਦਾ ਰਾਹੀ ਦਿਲ ਤੇਰੇ ਉਤਵਾਰਦਾ ਜਿਹਦੇ ਵੱਲ ਤੱਕ ਲਵੇ ਦਮ ਨਹੀਂ ਮਾਰਦਾ ਰਾ ਜਾਂਦਾ ਰਾਹੀ ਦਿਲ ਤੇਰੇ ਉਤਵਾਰਦਾ ਉਹ ਐਂਦ ਤੇਰੀ ਅੱਖ ਦਾ ਇਸ਼ਾਰਾ ਨਜ਼ਰ ਗਏ ਹੋ ਤੈਨ ਤੇਰੇ ਅੱਗ ਸਾਨੂੰ ਤਾਰਾ ਨਜ਼ਰ ਗਏ ਹੋ ਇੱਕ ਤੇਰਾ ਚੰਨਾ
ਜੀ ਹੁਣ ਇੱਕ ਗੀਤ ਸੁਣਾਂਗੇ ਫਿਲਮ ਸੀ ਫਿਲਮ ਹੈਗੀ ਸੀ ਮਿਸਟਰ ਐਕਸ ਇਨ ਬੰਬੇ
ਹਾਂਜੀ
ਜਿਹੜਾ ਹੁਣ ਮੁੰਬਈ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ
ਹੁਣ ਮੁੰਬਈ ਕਹਿੰਦੇ
ਹਾਂ ਮਿਸਟਰ ਐਕਸ ਇਨ ਬੰਬੇ ਇਹ ਕਿਸ਼ੋਰ ਕੁਮਾਰ ਇਸ ਫਿਲਮ ਦਾ ਲੀਡ ਰੋਲ ਸੀ ਤੇ ਲਕਸ਼ਮੀ ਕਾਂਤ ਪਿਆਰੇ ਲਾਲ ਸਾਹਿਬ ਨੇ ਸੰਗੀਤ ਦਿੱਤਾ ਤੇ ਲਿਖਿਆ ਸੀ ਆਨੰਦ ਬਖਸ਼ੀ ਸਾਹਿਬ ਨੇ ਤੇ ਗੀਤ ਹੈਗਾ ਮੇਰੇ ਮਹਿਬੂਬ ਕਿਆਮਤ ਹੋ ਗਈ ਬਹੁਤ ਪਿਆਰਾ ਗੀਤ ਆਵਾਜ਼ ਕਿਸ਼ੋਰ ਕੁਮਾਰ ਸਾਹਿਬ ਦੀ
ਮਹਿਬੂਬ ਕਿਆਮਤ ਹੋਗੀ ਆਜ ਰੁਸਵਾ ਤੇਰੀ ਗਲੀਓ ਮੇ ਮੋਹਬਤ ਹੋਗੀ ਨਾਮ ਨਿਕਲੇਗਾ ਤੇਰਾ ਹੀ ਲਬ ਸੇ ਜਾਨ ਜਬ ਇਸ ਦਿਲ ਨਾ ਕਾਮ ਸਰੂਪ ਸੱਚ ਹੋਗੀ ਮੇਰੇ ਮਹਿਬੂਬ ਮੇਰੇ ਸਨਮ ਕੇ ਦਰ ਸੇ ਅਗਰ ਬਾਦ ਸਬਾ ਹੋ ਤੇਰਾ ਗੁਜ਼ਰ ਕਹਿਣਾ ਸਿਤਮਗਰ ਕੁਛ ਹੈ ਖਬਰ ਤੇਰਾ ਨਾਮ ਲਿਆ ਜਬ ਤੱਕ ਵਿਦਿਆ ਸ਼ਮਾ ਤੇਰਾ ਪਰਵਾਨਾ ਜਿਸੇ ਅਬ ਤੱਕ ਤੁਝੇ ਨਫ਼ਰਤ ਹੋਗੀ ਆਜ ਰੁਸਵਾ ਤੇਰੀ ਗਲੀਓ ਮੇ ਮੋਹਬਤ ਹੋਗੀ ਮੇਰੇ ਮਹਿਬੂਬ ਕਿਆਮਤ ਹੋਗੀ आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी मेरे महबूब। गली में आता सनम नगमा वफा का गाता सनम तुझसे सुनाना जाता सनम फिर आज इधर आया हूँ मगर ये कहने मैं दीवाना खत्म बस आज ये वहशत होगी आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी मेरे महबूब। भरे तू भी किसी से प्यार करे और रहे वो तुझसे परे तूने वो सनम ढाए हसितम तो ये तू भूल न जाना कि न तुझ पे भी नायत होगी आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी मेरे महबूब कयामत होगी आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी मेरी नजरें तो गिला करती है तेरे दिल को भी सनम तुझ से शिकायत होगी मेरे महबूब।
यू आर लिसनिंग टू WTOR 770 AM Youngstown Toronto।
फर्स्ट मॉर्गेज सेकंड मॉर्गेज या फिर हो वे लोन
सोचो ना बस बिल्कुल भी होने मिलाओ फोन
416-502-8000 स्ट्रेस चाहे लाख दा होवे या काकदा उस जिंदगी मुश्किल कर देता है। बाकी बातें एक तरफ आपके फाइनेंशियल स्ट्रेस का हल है शिराज शफीक जिनके पास है मिलियंस ऑफ डॉलर्स के प्राइवेट फंड्स लास्ट मिनट क्लोजिंग्स हो या डिफिकल्टीज सभी के लिए शिराज शफीक 416-502-8000 लाइसेंस नंबर 10845 इंडिपेंडेंटली ओन्ड एंड ऑपरेटेड।
Painters of GTA for your home paint or office paint, interior or exterior, popcorn ceiling ko remove karna, water damage, if there are yellow spots in ceiling, call Painters of GTA. Water damage mein agar yellow spots aapki ceiling pe hain, ko remove karke, bedaag karenge. Texture style painting, which is the latest Italian style painting, ya wallpaper lagwana chahte hain, to call kijiye Texture style painting ke liye Painters of GTA 647-271-1974. Mohammed Salim 647-271-1974 770 AM دی نشریات سنن تے حالات حاضرہ تو با خبر رہن دے واسطے نیوز انفارمیشن انالیسس الیکٹرک گڈیاں دے وچ ای آواز آفیشل ایپ یا ساڈی ویب سائٹ eawaz.com لوکل نمبر 647-872-4900
یو آر لسننگ ٹو WTOR 770 AM Youngstown Toronto।
जी एक गीत है
हाँ जी
पावे बोल तो पावे ना बोल फिल्म दो लच्छिया 1960
दो लच्छिया
जी ते शमशाद बेगम साहबा ने गाया है ते वर्मा मलिक साहब ने लिखे है ते हंसराज बहल साहब दा संगीत।
अखियां दे कोल पावे बोलते पा
ہاں جی ایک فلم بنی سی پاکستان دے وچ میڈم نو جہاں جدو 1947 دے وچ پاکستان آ گئے تے پھر انہوں نے دو فلماں بنائیاں ایک 94 فلم بنائی پنجابی دے وچ جدے وچ گیت ہے گایا وے منڈیا سیال کوٹیا تیرے مکھڑے تے کالا کالا تیلوے تے بڑی مشہور فلم سی 94 اس تو بعد ایک دو فلم ایک فلم بنائی 1952 دے وچ سپتین رضوی صاحب ایک ڈائریکٹر سن پروڈیوسر بھی سن انہوں نے فلم بنائی دوپٹا انہوں نے ایک شاعر سن مشیر کاظمی صاحب مشیر کاظمی صاحب نو کوئی دیتی ایک لوکیشن اپنے دیتا کہ اس طرح سین ہے گا تے اس سین دے وچ واسطے نہ گانا لکھنا ہے وہ پہلے دس دیندے سن کہ فلم دی سٹوری کی ہے ہونا چاہیے کہ ایک دو دن بعد وہ مشیر کاظمی نو پوچھا سپتین رضوی صاحب نے وہ تینو میں دیتا سی گانا لکھن واسطے تو لکھیا وہ کہنا جی بس ایک دو دن نے جو کہنا گل سن میں کام کرنا بڑا صحیح میں تینو ہفتہ ہو گیا تینو دیتا ہے گانا ہے مطلب ایک دو دن اور لگن گے اج رات تک صبح تک مینوں گانا نہ ملیا تے تو پیک اپ اپنا کرنا سامان
چھٹی دے رہی ہے
تیری چھٹی ختم میں کوئی تینوں لحاظ نہیں کرنا مشیر کاظمی صاحب انہاں دے نال دے وچ فلماں بھی گھٹ بن گیا سن انہیں کہا یار یہ تو بڑا مسئلہ ہو گیا ہے تے ایک لاہور دے وچ ہے لکشمی چوک لکشمی چوک تے رائل پارک او دے وچ نا فلماں دے نا جڑے دفتر ہے نا فلم انڈسٹری دے دفتر جڑے
فلم سٹی کہندے
ہاں فلم سٹی آفیسز جتھے ہیں تے او بندہ رشان نو نا اوتھے بڑا پریشان تے چلا گیا وہ رات دا ایک سین سی جڑا جتھے گانا لکھنا سی انہیں ہاں وہ گیا تے اپنا دفتر ہوتے نا دفتر دے چھاتے چڑھ گیا
اچھا
چھت گیا تو ایک منجا پیا سی وہ منجے تے لیٹ گیا نا اس طرح کر کے لیٹ گیا تے انہیں نہ سوچنا شروع کرتا ایک خود مشیر کاظمی صاحب کہندے نے کہ یار میں کی کراں تے گیت بھی لکھنا ہے تے انہیں کیا ہے کہ صبح تک میں ملنا چاہیے انہیں آسمان وال دیکھا تے رات پوری اندھیری رات سی تارے چمک رہے سن انہیں دیکھ کے نا ایک دم دہن چیا چاندنی راتیں سب جگ سوئے ہم جاگیں تاروں سے کرے باتیں
آئیڈیا آ گیا گانا بن گیا
ہوں اسی گیت سننے میڈم نور جہاں دی آواز اس فلم وچ ہیرو بھی ہیروئن بھی جڑی سن وہ میڈم نور جہاں ہی سن تے گایا بھی میڈم نور جہاں نے اے سنو ذرا اے میں تینوں سٹوری اس پاسے دسیے کہ جو اس گیت دے وچ ہے گا تو اسی ذہن دے وچ رکھو کہ رات ہے اور تارے چمک رہے
فیل کرنے کے بھی گانا
فیل کرو اسی اور گانے دے وچ فیلنگ آندی ہے سب جگ سوئے ہم جاگیں تاروں سے کریں باتیں چاندنی راتیں دیکھ اے سنو ذرا
ہم Listening to WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
ਇੰਨਾ ਸੋਹਣਾ ਕਰ ਲਿਆ ਹੁਣ ਅਪਲਾਇੰਸਿਸ ਵੀ ਸਟੇਨਲੈਸ ਸਟੀਲ ਦੇ ਹੀ ਚਾਹੀਦੇ
ਹਾਂਜੀ ਸਟੇਨਲੈਸ ਸਟੀਲ ਦੇ ਅਪਲਾਇੰਸਿਸ ਮਿਲਣਗੇ ਤੁਹਾਨੂੰ ਬ੍ਰੈਂਪਟਨ ਟੀਵੀ ਐਂਡ ਅਪਲਾਇੰਸਿਸ ਤੇ ਜਿੱਥੇ ਫ੍ਰਿਜ ਸਟੋਵ ਡਿਸ਼ ਵਾਸ਼ਰ ਥ੍ਰੀ ਪੀਸ ਕਿਚਨ ਬੰਡਲ ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਫਰੰਟ ਲੋਡ ਵਾਸ਼ਰ ਐਂਡ ਡਰਾਇਰ ਐਨਰਜੀ ਸੇਵਰ ਐਨਰਜੀ ਸਟਾਰ ਤੇ ਟੀਵੀ ਸੈਕਸ਼ਨ ਵਿੱਚ ਸੋਨੀ ਸੈਮਸੰਗ ਪੈਨਾਸੋਨਿਕ ਸ਼ਾਰਪ ਹਰ ਸਾਈਜ਼ ਤੇ ਹਰ ਬ੍ਰਾਂਡ ਦਾ ਟੀਵੀ ਵਿਦ ਦ ਲੋਐਸਟ ਪ੍ਰਾਈਸਿਸ ਇਨ ਦ ਟਾਊਨ ਸਿਰਫ ਬ੍ਰੈਂਪਟਨ ਟੀਵੀ ਐਂਡ ਅਪਲਾਇੰਸਿਸ ਤੇ ਬ੍ਰੈਂਪਟਨ ਟੀਵੀ ਐਂਡ ਅਪਲਾਇੰਸਿਸ 801 Bowie Drive West Brampton ya call karo 905-450-2828 905-450-2828
ओपन माइक कैफे एंड कुजीन जहां आपको मिलेंगे मजेदार खाने जैसे कि लाहौरी गोट कड़ाही शिनवारी गोट कड़ाही निहारी हलीम पाए बिरयानी सीख कबाब चिकन टिक्का शवरमा पिज्जा और मजेदार लाहौरी छोले पालक पनीर और बहुत सी वेजिटेरियन ऑप्शंस। ओपन माइक कैफे एंड कुजीन वही देसी अंदाज और वही देसी जायका 1310 दंदा स्ट्रीट ईस्ट मिसिसागा यूनिट 3 ऑर्डर नाउ कॉल 416-526-6800
770 AM دی نشریات سنن تے حالات حاضرہ تو با خبر رہن دے واسطے نیوز انفارمیشن انالیسس الیکٹرک گڈیاں دے وچ ای آواز آفیشل ایپ یا ساڈی ویب سائٹ eawaz.com لوکل نمبر 6478724900
یو آر لسننگ ٹو WTOR 770 AM Youngstown Toronto
ایک فلم بنی سی خون بولدا اے
خون بولدا اے
1975 ਦੇ ਵਿਚ ਫਿਲਮ ਬਣੀ ਸੀ ਮੈਡਮ ਨੂਰ ਜਹਾਂ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਸੰਗੀਤ ਸੀ ਵਜਾਹ ਤੱਤਰੇ ਸਾਹਿਬ ਦਾ ਤੇ ਦੇਖਿਆ ਸੀ ਮੁਸ਼ਤਾਕ ਸ਼ਿਫਾਈ ਸਾਹਿਬ ਨੇ ਇਹ ਸੁਣਨੇ ਆ ਫਿਰ ਵਾਪਸ ਆਉਂਦੇ ਆ
ਚਾਹ तन मन दी होश भुला लिए हूं जग दी कोई परवाह नहीं होए एक दुनिया नवी बसा लिए
ਮੈਂ ਘਰ ਆਇਆ ਨਾ ਤੇ ਅਚਾਨਕ ਉਹਨੇ ਮੈਨੂੰ ਕਹਿਤਾ ਕਿ ਤੂੰ ਹੀਰੋ ਲੱਗਣਾ ਨਾ ਤੇ ਮੈਂ ਘਰ ਤੇ ਜੇ ਤੇਰਾ ਕੱਦ ਹੋ ਜਾਵੇ ਤੇ ਨਾ ਲੰਮਾ ਹੋ ਜਾਵੇ ਤੇ ਫੇਰ ਮੈਂ ਜਨਾਬ ਆ ਕੇ ਘਰ ਆ ਕੇ ਨਾ ਕੋਈ ਬੂਟਾ ਨੀ ਛੱਡਿਆ ਹੈ ਲਟਕੇ ਲਟਕ ਕੇ ਜੀ ਮੈਂ
ਹੀਰੋ ਬਣਨਾ
ਮੇਰੀ ماں کہ انہوں کی ہوا بھائی تو میرا بھائی کہ نو اسلم پرویز نے کہا کہ ہیرو بن سکتا جی کد ہو جائے ادا تے میں جی نہیں ہوا تو میں اس دن آرفا مظفر صاحب بیٹھے سی ایک دن اسی پروگرام کر رہے سی تو میں کہا آرفا میں بڑا بدقسمت آدمی ہاں کہ جی کس طرح میں کہا دیکھ جس ویلے میں جوان ہوں سی یگ ہوں سی اس ویلے ہیرو جڑا ہوں سی چھ فٹ کا ہوں سی چھ فٹ کا ہیرو ہوں سی تے میں ہیرو نہیں بن سکیا اس واسطے کہ میں چھ فٹ کا بندہ نہیں سی کہندی ہے کہ پھر تے میں کہا جس ویلے میں میری عمر زیادہ ہو گئی
جی عمر زیادہ
ہوں ہیرو پانچ فٹ دے ہو
گئے گھٹ گیا
ہوں عامر خان نو دیکھو شاہ رخ خان نو دیکھو ہے مطلب اتنے لمبے چوڑے نہیں ہے
کیونکہ ہوں ایوریج قد گھٹ گیا نا
قد گھٹ گیا تے وہ مطلب ہیرو ہے کہ میں بھی اس ٹائم تے ہوندا تے میں بھی ہیرو بن جانا سی تے پھر ہور بدقسمتی میری ویکھو کہ ہن ہیرو دا جڑا پیو ہے گا وہ چھ فٹ دا ہے گا ہن میں
سیم ٹائم دی گل
ہاں وہ پھر نا ای گل نا میں پھر وہ سید نور صاحب ہے کہ پاکستان دے فلم ڈائریکٹر سائما ایکٹرس دے ہسبینڈ ہے تے بڑے اچھے ڈائریکٹر ہے انہوں نے میں واقعہ سنایا وہ کہنے لگے یار میں نا کینیڈا دے وچ آواں گا تے فلم بڑھاوا گا تے تینوں میں ہیرو دے پیو دا رول دے ہاں
تے پھر وہ ہن تک اد صحیح ہے ہاں
میں
تب رول مل جائے گا
دے مل جائے گا تے چلو اے گل مینوں یاد آئی تے میں کہتا ہوں سنا دیئے چلو جی ایک گیت سننے آ ساون مہینہ آیا فلم جندڑی یار دی 1978 دے وچ فلم بنی سی محمد رفیع اوشا منگیشکر صاحبہ نے گایا تے سرندر کوہلی صاحب دا سنگیت تے لکھیا سی مہندر دہلوی صاحب نے
ते चल मुटियारे ने सौन महीना आया ते चल मुटियारे ने तीन प्यार दी पाके कित लइए हुलारे नी लइए हुलारे नी लइए हुलारे नी है
सौन महीना वगदी तेज हवावां वे हुण न जावा पड़े
बदल छाए ने हो आसमाना ते काले भई बदल छाए ने किन्ने सोने प्यार दे मौसम आए ने मौसम आए ने मौसम आए ने हाय चढ़दा जावे नी चढ़दा जावे नी चढ़दा जावे नी होए
सोनी बन के प्यार तो वचन निभावांगी तेरे दिल दरिया विच मैं डूब जावांगी तेरे दिल दरिया विच मैं डूब जावांगी
दिल वाले ही प्रीत दी रीत निभांदे ने
ਮੰਗਦੇ ਨੇ
मर के जिंदे ने डूब के तर जाने ने ओ मर के जिंदे ने डूब के तर जाने ने ओ मर के जिंदे ने डूब के तर जाने ने ओ मर के जिंदे ने डूब के तर जाने ने.
You are listening to WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
Chandni.
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 Chandni Banquet Hall.
Intelligent choice, locations, sound system, innovations, Chandni Banquet Hall.
30 years of hospitality experience. Corporate event, exhibition, expo or any celebration.
Indoor and outdoor golf course facilities. Chandni Banquet Hall. For appointment, call today at 905-458-8888. 905-458-8888. Or visit chandnivictoria.ca.
Chandni.
अब मॉर्गेज की परेशानी हुई खत्म कीस्टोन फाइनेंशियल एक्सपर्ट के साथ. कमर्शियल मॉर्गेज, रेजिडेंशियल मॉर्गेज, प्राइवेट मॉर्गेज, कंस्ट्रक्शन मॉर्गेज, रीफाइनेंस, रिन्यूअल, सेल्फ एम्प्लॉयड और सेकंड मॉर्गेज. ऑल योर मॉर्गेज सॉल्यूशंस. कीस्टोन फाइनेंशियल एक्सपर्ट की जैस्मीन परमार से आज ही कॉन्टेक्ट कीजिए. इनके पास है मॉर्गेज इंडस्ट्री में सालों का तजुर्बा और आपकी मॉर्गेज का आसान हल. जैस्मीन परमार, प्रिंसिपल ब्रोकर. कॉल टुडे 6479235659 6479235659. स्पीक योर लैंग्वेज इंग्लिश, पंजाबी एंड हिंदी. लाइसेंस नंबर 13654.
लगता है नदीप टाइम जड़ा है वो खत्म हो गया अज दे प्रोग्राम दा. ते साड़ी तरफों रब रखा, मेरी तरफों ते नवदीप सिंह तरफ रब रखा. आखिरी गीत सुनांगे यहां बदला वफा का बेवफाई के सिवा क्या है. मोहब्बत करके भी देखा मोहब्बत में भी धोखा है. अच्छा ये फिल्म आखिरी फिल्म सी मैडम नू जहां दी हिंदुस्तान दे विच जुगनू जड़ी दिलीप कुमार साहब ते नूर जहां ने लीड रोल अदा किया सी और ए मोहम्मद रफी साहब दा इको ही गीत मोहम्मद रफी साहब ने नूरजहां साहब दे नाल गाया फिल्म जुगनू दे विच. इको ही गीत गाया सी डुएट ते जी गीत सुनने आ ते रब रखा ते अगले हफ्ते फिर मुलाकात होगी. अपना बहुत बहुत ख्याल रखना.
यहां बदला वफा का बेवफाई के सिवा क्या है. यहां बदला वफा का बेवफाई के सिवा क्या है. मोहब्बत करके भी देखा मोहब्बत में भी धोखा है.
कभी सुख है कभी दुख है अभी क्या था अभी क्या है. यूं ही दुनिया बदलती है किसी का नाम दुनिया है. कभी सुख है कभी दुख है अभी क्या था अभी क्या है. तड़पने भी नहीं देती हमें मजबूरियां अपनी. तड़पने भी नहीं देती हमें मजबूरियां अपनी.
मोहब्बत करने वालों का तड़पना किसने देखा है. मोहब्बत करके भी देखा मोहब्बत में भी धोखा है. बड़े अरमान से वादों ने दिल में घर बसाया था.
वो दिन जब याद आते हैं कले जामू को आता है.
यहाँ बदला वफा का बेवफाई के सिवा क्या है.
बुला लो वो जमाना जब तुझे अपना बनाया.
भुला दो ना मैं उल्फत जब तुम्हारे लाप आया था भुला दो वो कसम जो के खाए थे कभी तुमने भुला दो हाँ भुला दो इश्क के सादा फसाने को अपना कहे कोई जो अपना था पराया है
यही दुनिया बदलती है किसी का नाम दुनिया है कभी सुख है कभी दुख है अभी क्या था अभी क्या है
मोहब्बत करके भी देखा मोहब्बत में भी धोखा है यहाँ बदला
Views expressed on the preceding program may not necessarily be those of the owner or management of WTOR radio station.
ट्रकिंग वाले वीरो ध्यान नाल सुनो ट्रक जिद्दां दा भी चलाउंदे हो मैनुअल जां ऑटोमैटिक क्विक ट्रक ल्यूब चेते आही ना रखियो ट्रक दी बढ़िया सर्विस लई क्विक ट्रक ल्यूब लो जी तीजी लोकेशन भी खोलती है एग्जिट 579 फ्रॉम हाईवे 401 इन नापनी आहो जी कोई अपॉइंटमेंट नहीं ड्राइव थ्रू फैसिलिटी एग्जिट 579 फ्रॉम हाईवे 401 इन नापनी क्विक ट्रक ल्यूब द वन स्टॉप शॉप 5196220660 या quicktrucklube.com QTL बिकॉज़ वी केयर
Truck you. 12th annual Handi Mississauga Halal Food Festival Friday, June 13th, Saturday, June 14th. Fun, food and entertainment is back at Celebration Square, Mississauga.
Bina kisi hawai safar ke travel around the world. Maj masti khao piyo. Turkish, Irani, Iraqi, Misri, Pakistani, Indian. Halal food bas zayke hi zayke. Live concert, Misha Shafi aur Shehzad Roy.
Free admission, free parking. Free. और क्या?
और क्या? अब हमारी जान चाहिए इससे ज्यादा फन आपको कहीं मिल सकता ही मार्क 13th एंड 14th ऑफ जून एट सेलिब्रेशन स्क्वायर नो टिकट्स फुल एंजॉयमेंट Come with your family. Call Amir Shan C416-662-7861.
ताजा सब्जियां ली तुहाडा अपना फार्म कैलगर सब्जी फार्म जिथे तुसी ले सकदे हो निखरे पौधे मिट्टी गमले अते हर तरह दे फुल ते सब्जियां दी पनीरी अपने घर विच कोई भी सब्जी या फुल दे पौधे उगाण लई कैलडन सब्जी फार्म ते आओ असी सवेरे 9 बजे तो शाम 8 बजे तक तुहाडी सेवा लई हाजिर हां 12050 एयरपोर्ट रोड कैलडन ਜਾਂ ਤੁਸੀਂ ਫੋਨ ਕਰੋ 905-840-9000 905-840-9000
मेरी पूरे साल की सेविंग $400 हुई है
मेरी सेविंग $350
मेरी सेविंग सिर्फ $100
और मेरी सेविंग सबसे ज्यादा हुई है मैंने सेव किए हैं $1,775
क्या चमत्कार किया मुझे भी गुर सिखाओ ना
कोई बात सादा सी है हमारे पास दो गाड़ियाँ और एक घर है और इन सब की इंश्योरेंस मिलाकर मैंने जबरदस्त सेविंग की है और ये जादू किया है ऑल स्टेट पिकरिंग एजेंसी के राजा बादशाह ने आप भी अपनी गाड़ी और घर के इंश्योरेंस में खूब सेविंग कर सकते हैं टर्म एंड कंडीशन अप्लाई ऑल स्टेट पिकरिंग एजेंसी के राजा बादशाह 6472903